प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम दोस्तलोड़ी सच्चो सरी कार्यक्रम तुन केंजन वाले सबे भाईडू ननी से लखनू प्रभु यीशु ना पवित्र नी सामर्थ्य नाम ते मेकुन सब तुन नवा सेवा प्यारो भाईडिट इत कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दे पार फिर स्वागत है अनि अमट आशा क्या तोड़म की इमट सबे प्रभु यीशु ना दया ते चोको भलो हाईट होए उन्डे अन्ना भी प्रभु यीशु ना दया तल अच्छा बलो हयन उन्हें माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन के नजरिया ते बिकुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष पुरसी रहे माता हुए अनित कार्यक्रम तुन के जना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वायता हुए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन हुए ते इमण माकुन अपनो चिट्ठी ते जरूर वह अमट मिलाई प्रभु ईसुन से बिनती की को प्रभु ईशु मेवा सब दुख तकलीफ उन्डे परेशानी तुन हटे के अनुल उन्डे अमट मिवंग चिट्ठी ना आशा की को प्रिय दोस्त लोड़ी अमट मिवा सेवा तलाई हमेशा तैयार आयु ते वड़ भयड़ी टनी से लखनीत अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कोम ये माबोल स्वर्ग ते मनन वाले परमेश्वर दाऊनी अमर सब उन्दे बार फिर ईसु मसीना नाम ते सचो मंतल नी करो वाई तलम उन्डे अमर नी कुन मंतल धन्यवाद स्या तलम की इमामा कुन अबे लुगो चंगो भलो इरतो नी उन्डे वायन वाले सब दुख तकलीफ उन्डे मुसीबत तल पिसुची इरतो नी इदमादित लाई भी अमरने कुन जीवा तल खूब धन्यवाद सियातोलम ये मावल प्रभुनी इम्मा महानई इम्मा अपनो सेवकुड उन्बा पोड़े हल छोड़े केवी ये मावल परमेश्वर दाउनी इम्मा माकुन खूब आशीषनी बरकत सियातोनी अहुने इम्मा सब तोन आशीषनी बरकत सी प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता अनि मदद की इद्दे मावा नी से बिनती अनि अरदासा ये प्रभु नी उंडे माकुन आशीष सिम की अमंडी वा पवित्र वचन तोन ग्रहण सके माइको धन्यवाद प्रभु नी इम्मा मावा बिनती तोन किंस्ती धन्यवाद तसंग ने बिनती तोन यीशु मसीह ना नाम ते तलेखी तोना आमीन इहुने आई प्यारो भैरित अनि सेलक ने नैना मट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तल चेला लोड़ा काम ना किताब तल सत्र पाठ ना उन्दिखाक नल अध्ययन किस रहे माइको ते वलट दोस्ता लोड़ी इमट अपनो सब काम धंधो तुन घड़ी में छोड़े किसी प्रभु ईसु ना सच्चो वचन तुन केंजन लाई आराम तल उच्ची अंट ओंडे अपनो जीवन ते प्रभु शुन आशीष तोन ये नट प्रभु जी मीवा सब काम धंधोते भी खूब बरकत से बिल प्रिय किंजन वालेड भाईडिट यु वचन नो पड़ा ध्यान तल किंजट ओंडे प्रभु ना यु सच्चो वचन परो विचार किम प्रभु मीवा जीवाते आनंद खुशी ओंडे मन ते पुरुषांति सियानुल प्यारो भैरित प्रभु जी माकुन नैन अच्छा समय सीतो लही की अमट बिवोना सच्चो वचन तुन केंची बोन अपनो जीवाते जगा सीको भैरित इमट भी प्रभुन परो विश्वास केम वोलमी वा भी जीवातुन बदले किसी सियानुल मावल प्रभु महानयुल बोन समय सी दुनिया ते बोले हेले पौलुस ता दूसरो बार प्रचार सेवा ते हंदाना इत पारते भी अमट पौलुस ता दूसरो बार प्रचार सेवा ते हंदाना मांदी तुन किस रहे माइको सोला पारते अमट यूरोप देश लोगोस अवसी मत तोड़ा अन परमेश्वर ता धन्यवाद क्या तुना की बोल अपनो खुशियाली ता खबर तुन यूरोप देश लोगोस अवतन ईपी मदद की तुल अमट हुड़तम की पौलुस फिलिपी देश ते हत्तुल उन्डे अग्गा वोन संगने लोगोड बुरो व्यवहार की तोड़ फिर भी अग्गा उन्दी चुड्डोल मंडली बने मासियत बपोड़ भी अमट हद मंडली ता चिट्ठी तुन पड़े मायतुलम ते अग्गमा कुन पुटी ताई कि इद मंडली पौलुस तसंग ने खूब गहरो संबंध इरसी मत तोड़ इंगा बोल अपनो यात्रा ते मुन्ने बढ़माई तुल इंगा बोल थिसलुनी की ओंडे बीरिया मुलुकते हन तो लेयुल अबे भी बोल मक्की दुनिया देश ता दिंडू तो खाकने यात्रा यून हुकुम पुट्सी दरोगल वोड़ रोपा ता खुली ते इरसी बोड़ंग काल कुन मियाल तंग मांडोंगने वाटसी फसे की तुल आदो नरकाता वक्त पौलुस अनि सिलास प्रार्थना अनि परमेश्वर ता भजन किंदोड़ अने दूसरो काय दड़ ओड़ सब ओड़ा मांदी किंस दोड़ एक एक पड़ा जोर ते भुई डोल आसियत जेल खाना ता नेव कसेंग सीहत पड़क ने सब की वार रिंसी हत्तो अने सब कैदिला साख ली खुले मासी अलग अरसी हत्तो दरोगल तेची कौन हुड़तुल के वार रिंग सी हत्तंग ते समझ मातुल की कई दिल जोड़ी सी हत्तोड़ बोल तलवार विंची तनवो तुंचो की वाटन पर रो मत्तुल पर पॉलुस फड़ा लेंगते इत्तुल निवा नुकसान मिनी केमा अमर सा बिक गई हयम यात्रा किसी रहे मातुल हयुल ओंडे इदने बात ते अथेन मुलुक ता दक्षिण दिशा ता खाक अंपुलिस ता अने अपोलोनिया ता मुलुक तल हंजी बोर थुसलने के शहर ते आउतो अगर यहूदिर सभाता रोन मत्ता पौलुस शहरता या लोगोड़ा नड्डुम सोड़ी तनलाई सभाता रोकने छले मातुल इधर रंग ने बोल यहूदी लोगोड़ा नड्डुम ते अवश्य अतुल आप भी बड़े विश्वास की तोड़ अंडे बड़े विश्वास हल्के बोल इस सच्चो मान दियान की कुछ लोगोड़ वो माने हेले के बोल इधर रंग ने बोल दुखी आसी दूसरो जाते रह नड्डुम ते हत्तुल न दूसरो जात वालर कुछ विश्वास की तोड़ प्री केंजन वालर दोस्ता लुड़ित इधरंग ने मंडली बने मासियत आप यहूदी रनी दूसरो जाति वालर रंटे मत तोड़ अम्फिलुस मुलुक्तुन नौ रंग ना सर्री भी इंदोड़ इदन तल अगाटा नीति अनि धंदोता पता लागी ताई ज्यादातर शहर नु नालू खुटा लेका बने किसी मत तोड़ पर गोल वाले रोत लेका दिस रहे मांदू इदे ना लालू टे खाक न दीवाल गोल मंजीता उन्दे खाक सड़क मंजीता इद एगनासिया मुलुक ताल आसिकुन रोम देश तक हंदू इत खास सर्री मंजीता सर्री तल रोमी सिपाही हंदाना वायना किंदोड़ इदे सड़क तल व्यापारी हंदाना वायना किंदोड़ इदे सड़क तल कुछ सेवक थुसलीनी की मुलुक ते हंदाना वायना किसी रहे मातोड़ इदे सड़क परो अपोलोनिया पड़ोडा जगह भी मंजीता अग्निशन सड़क परो थिसलोनी की मुलुक अपोलोनिया तल 38 मील दिन डूब तो खाक मंजीता इस समुद्र ते ताकन वाले जहाज ता अड्डा मत्ता अगटल मुंड ढोडाना येर समुद्र ते अरंदू अवधियंग ने इस शहर खास मत्ता पौलुस्तन वा रीतित लेका सनिचर ता प्रार्थना ता वक्त सभा ता रोते हंजी मुंड हप्तंग ने यहूदीड़ संग मंदी की तुल प्यारो भरडी टनी सेलाकनिट धर्मशास्त्र ता मतलब खोले किसी बोल बोलन खूब सबूत सीतुल की मसीना दुख ताहताना अनि सासिप सिते दाना जरूरी मत्ता बोले तुल यलीशु बोना मांदी अन्ना मीकुन वेहता तोना येल मसीह आंदोल पौलुस अपनो पहलो तारीतित लेका सभा तरोते प्रचार कहना शुरू की तुल बोलक गसिरप मुंद सब तदियंग लुगुस रहमत तुल इदन मतलब बोल मुंद महिनांग से ज्यादा अग्गा हल रहमायुल बोल बिल्कुल खूब कम दियंग ने बोल अपनो सेवा ता काम तुन पुरो की तुल लोगोर इस उमस्यान कर रूम वात तुल ओंडे अगा उन दिमन ली तुन बने की तुल वोलिया ने पौलुस वैची मत तुल की ईसु मसीहान दुख भोगे क्या ना जरूरी मत ता बोल ईसु मसीना मौत और नेसा से पिस्ती ते दना प्रचार की तुल प्यारो भैडित अन्ना में कुन उन दिमांदी वहतना ಚಾಯ್ ಮಾಯ್ತುನಗೆ ಪತ್ರ ಸನಿ ಪೌಲುಸ್ ಸಾಸಿ ಪಿಸ್ತಿತೇ ದನ ಸಂದೇಶ ತಬಗೇರ್ ಪ್ರಚಾರ ಹಲ್ಕೆ ಬೋಲ್ ನೆರಣ ಮಠ ಹುಳಿತೊಳಂ ಕಿ ಲೋಗೋಳ ಸಂದೇಶತೆ ಸಾಸಿ ಪಿಸ್ತಿತೇ ದನ ಮಾಂದಿ ಹೆಲಬತೆ ಕೇವೋಳ್ ಬಹುನ್ ಇಂಗ ಅಮಟ್ ಜಾದ ಮಾಂದಿಂ ಕ್ಯಾ ತೋಳ ಅದ್ ಆನ್ ಕ್ರೂಸ್ ಮಗರ್ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟ್ ಅಮಡ್ ಲೋಗೋಳ್ ಇಸು ಮಸೀನ ಚಿಠಿ ಆಂದ ಬೋಲೈದ್ ಮಾಂದೆ ತೋನ್ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಕೀತೋ ಲಯ್ಯುಲ್ ಒಡು ಮಾನವಲ್ ಭಕ್ತಿ ತೆ ಹಯ್ಯುಲ್ ಪರ್ ಮಂಡಲಿ ತೆ ಇದ್ ಮಾಂದಿ ತೋನ್ ಖೋಯ್ ಕಿಸಿ ಸೀತೋ ಇಸು ಮಸಿ ಮಾಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ನ ಜೀವನ ಕೈ ದಖಾಕ್ ಉತ್ತೋ ಲಯ್ಯುಲ್ ಇಖೂಬ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿಯಾನ್ ಇಸು ಮಸಿ ಸಾಸೆ ಪಿಸಿ ತೇತ್ತುಲ್ ಮಗರ್ ಸವಾಲ್ ಇದಾನ್ ಕಿ ಮಿವಾ ಇದ್ದಿನ್ ಸಿ ಪಳಂಗ್ ಸಂಬಂಧ ಇದ್ದೆ ಪಲುಸ್ ತಮಾಂದಿ ಗಲಾತಿರ್ನ ಚಿಠಿತೆ ಲೇಖೆಮಾಸಿ ಮತ್ತ ನವ ಸಮಸ್ತಲ್ ಅಸಲಿ ಮಾಂದಿತೋನ್ ಬರಂಗ್ಸಿ ಹಂತೊಳಯೋಳ್ ಬಲ್ಕಿದ ನಯೋ ನಿಯಮ್ತ ಸುರೂತ ಚಕ್ಷಾನ್ ಅನ್ನ ಇದ್ ಮಾಂದಿತ್ ಪರ್ರೋ ಜೋರ್ ಸಿಸಿರಹೆ ಮಾತೋನ ಬಾಳಿಕಿ ಇದ್ ಖಾಸ್ ಶಿಕ್ಷಾನ್ ಬೋಳೆ ಬೋಳೆ ಮಾನೆ ಕಿಸಿ ಪಾಲುಸ್ನ ಅನಿ ಸಿಲಾಸ್ನ ಸಂಗ್ ಬಿಲೆಮಾಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಅನಿ ಲೈಸೋಳ್ ಧರ್ಮಿಳ್ ಯುನಾ ನಿಡ್ ಭಿ ಅಹುನ್ ಕೀತೋಳ್ ಅನಿ ಬವ್ವೆ ಬವ್ವೆ ಮುಖ್ಯ ಮೈಕ್ ಭಿ ಕುಚ್ ಲೋಗೋಳ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀತೋಳ್ ಯದಿ ಮಠ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ್ತುನ್ ಲೋಗೋಳ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಅರಿಕುನ್ ಹಂದಾ ತೋಳಿ ಠಯ್ಯಿಡ್ತೆ ಇದ್ ಹಮೇಶಾ ಅಹಿ ಆಯ್ತಾಯಿ ಬೋಳ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನೋಳ್ ಮಂಡಪೋಡೆ ಹೆಲೆ ಕೀನಲ್ ಪರ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತೋ ಕ್ಯಾನೋಳ್ ಪರ ಯೌ ದಿಳ್ ನಾರಾಜಾಸಿ ಬದಮಾಸ್ ಲೋಗೋಳ ಮದತ್ ಯೇಚಿ ಭೀಳ್ ಇಕಟ್ಟೋ ಕಿಸಿ ಸೆಹರ್ ತೆ ಗಡಬಡ್ ಕಿಸುತ್ತೋ ಅನಿ ಯಸುಂತ ರೋತ್ ಪರ್ ರೋ ಮೊಯ್ಸಿ ಬೋಡುನ್ ಬಾರೋ ಕಿಸಿ ಲೋಗೋಳ ಸಾಮ ಓಯನ ಚಾಹೆ ಮಾಂದೋಳ್ ಪಲ್ಲುಸ್ ಅನಿ ಸಿಲಾಸ್ ಬೋಡುನ್ ಪುಟ್ಟುಡ್ ಹೇಳೆ ತೆ ಬೋಳ್ ಯಾಸುನ್ ಅನಿ ದುಸ್ರೋಳ್ ವಿಶ್ವಾಸಿಡುನ್ ಓಸಿ ಸೆಹರ್ ತೋಳ್ ಮುಖ್ಯಾಲೋಳ ಸಾಮೋ ನಿಲುಚ್ಚಿ ಸೀತೋಳ್ ಒಡ್ ಜೋರ್ ತೆ ಇತ್ತೋಳ್ ಏಳ್ ದುನಿಯಾ ತೋನ್ ಉಲಟ್ ಪುಲಟ್ ಕ್ಯಾನ್ ವಲಡ್ ಇಗ್ಗ ಭಿ ವಾತೋಳ್ ಯಾಸುನ್ ಬೋಳುನ್ ತನ್ವಾ ತಿಗ್ಗ ರಹಚಿ ಸೀತೋಳ್ ಅನಿ ಬೋಳ್ ಸಬ್ ಕೇಸರ್ ರಾಜನ ಹುಕುಮ್ನ ಖಿಲಾಫ್ ಖ್ಯಾತೋಳ್ ಅನಿ ಇಂದಾತೋಳ್ ಕಿ ದೂಸ್ರೋಳ್ ರಾಜಲ್ ಆಂದೋಲ್ ಯಾನೆ ಈಸು ಕೆಂಚಿ ಸೆಹರ್ ತೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಅನಿ ಮುಖ್ಯಾಲೋಳ್ ಘಬ್ರೆಮಾಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಓಳ್ ಯಾಸುನ್ ತಲ್ ಅನಿ ದೂಸ್ರೋಳಲ್ ಜಮಾನತ್ ಯಚಿ ಛೋಳಿ ಕಿಸಿ ಹಂದಸಿತ್ತೋಳ್ ಬೀರ್ಯ ಮುಲುಕ್ತೆ ಪಲುಸ್ತ ಸೇವಾ ಭಯಡ್ ತುರಂತ್ ನರ್ಕೈ ನರ್ಕ ಪಲುಸ್ತೂನ್ ಅನಿ ಸಿಲಾಸ್ತೂನ್ ಬೀರಿಯ ಪಳುಡ ಸೆಹರ್ತೆ ಹಂದಲೆ ವಿದ ಕೀತೋಳ್ ಅಗ್ಗಿವೋಳ್ ಯೌದೇಡ ಸಭಾತ ರೋನತ್ತೋಳ್ ತಿಸಲೂನಿ ಕೋಣೋಳ್ ಲೊಗುಡಲ್ ಏಳ್ ಯೌದೇಳ್ ಅಸಲ್ ಮತ್ತೋಳ್ ಒಳ್ ಖುಷಿತೆ ವಚನ್ ಕೆಂಜುತ್ತೋಳ್ ಅನಿ ರೋಸ್ ದಿಯ ಪೌತ್ರ ಶಾಸ್ತ್ರತೆ ಇದ್ ಹುಡಿಯಲ್ಲಿ ಪಳಕ್ಕಿಂದುಳ್ ಕಿ ಇವು ಮಾಂದಿಂಗ್ ಸಚ್ಚೋ ಅಂದೂಂಕಿ ಹಲೆ ಎಳ್ಳೋಗೋಳ್ ಖೋಬ್ ಅಚ್ಚ ಮನವಲೋಳ್ ಮತ್ತೋಳ್ ಉಳ್ಳೋಗೋಳ್ ವಚಂತೆ ಮಿಡುಂದೋಳ್ ಉಂಡ ಬೀರಿಯ ದೇಸ್ತೆ ಒಂದಿ ಮಂಡ್ಲಿ ಬನೆಮಾಸಿ ಹತ್ ಇವನ್ ಲೈಸೋಳ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀತೋಳ್ ಅನಿ ಓಳ್ ಸಂಗ್ ಖಾಸ್ ಖಾಸ್ ಯುನಾನಿ ಮೈಕ್ ಭಿ ಮತ್ತ ಅನಿ ಯುನಾನಿಡ್ ಭಿ ಮತ್ತೋಳ್ ಪರ್ ಥುಸಲಿನಿಕೆ ಯೌದಿಳ್ ಕೆಂಸ್ತುಳ್ ಕಿ ಪೌಲುಸ್ ಬೀರಿಯತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚಂತ ಪ್ರಚಾರ ಕ್ಯಾತೋಲ್ ತೆವೋಳ ಅಗ್ಗ ಭಿ ಅವಸಿ ಲೋಗೋಳುನ್ ಭಳಕೆ ಕೀತೋಳ್ ಪ್ರೀ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಇದ್ದನಿನ್ನಲ್ ಭಯಡ್ ಪೌಲುಸ್ ತುನ್ ತುರಂತ್ ಸಮುದ್ರಿ ಜಹಾಸ್ತೆ ಅವಸೂಚಿ ವಿದಾ ಕೀತೋಳ್ ಪರ್ ಸಿಲಾಸನಿ ತಿಮಥುಸ್ ಅಗ್ಗಹಿ ರಹಮಾತೋಳ್ ಅಥೆನೆಸ್ ದೇಸ್ತೆ ಪೌಲುಸ್ತ ಸೇವಾ ಬೋಳ್ ಪೌಲುಸ್ ನ ಸಂಗ್ ಸಫರ್ತೆ ವನ ಸೇವಾ ಕ್ಯಾಲೆಹತ್ತೋಳ್ ಬೋಳ್ ಬೋನ್ ಅಥೆನೆ ಸೆಹರ್ ಲೋಗೋಸ್ ಔಸತೋಳ್ अनि सिलास तनि तिमोथुस थेनल जल्दी वायना हुकुम येची वोड अगटल मलसियत्तु। पौलुस अथेने शहर ते हंतो ले अग्गा वोल पौलुस अनि सिलास तसर्री उड़ानुल वोल वोडुन इंजी मत्तुल की थिसलोनी की देश देवितट ओंडे हुड़ाट की अग्गा टोड विश्वास युड़ बहुन बड़े मासी रहे मातोड़ है युड़। ओंडे अगटा मंडली ता उन्नति बदरंग ने आज रहे माता है। बीरिया देश तोड़ विश्वासीड़ से मिले मासी कुन याने की बोड़संग ने मिले माता के अथेनेस मुलुक ते फुटा किट। पौलुस अथेने ते उड़ावाय न सर रे हुंदुल ते इच्चोडे हुड़तुल की शहर ते बच्चों बच्चों मूर्ति आंदू इदने नल उना जीव खूब दुखी आसियत। सभा तरो ते यहुदिर संग अनि दूसरोड भक्तालोड संग बोल बहस किंदुल अनि बाजाडे भोड बोड मत्तोड बोड संग मांदी किंदुल अन्न पौलुस तपरो नीचो वायना हंदाना मांदित परो विचार किसी रहे माइतोना वो तंबू बने कहने वाले मानवल मत्तोल नाकुनी हुन लागसी रहे माता है कि पौलुस अग्गा भी कुछ तंबू नु मुमतोलोए तंबू मुम्माना समय ते बोल लोगोड़ा संग ने यीशु मसीह न बारे ते मादिं की तागे रहे मातोलोए उन्हें लोगोड़ बोना किंज तुड़ोए बच्चोड़ पंडित लोगोड़ भी इपिकुरी अनि स्तोई की मतवालेड़ उन संग मिले मातोड़ भोड़े तुड़ येल बसो मादिं हिन्नल बग बग किया तोल उन्हें इत्तुड़ यलनाव तो देवता न खबर स्यान वाले अड्रे माइतुल पाड़ी की वल ईसु मसीना अने पिस्सी तेदना प्रचार किंदुल ते वोल वोन पंडित लोगोड़ाई खट्टो आयना जगाते भूसी येतो जगा तपड़ोल वोल पारसी ते अरियुपुस आंध बोल वोन इत्तोड़ माकुन नीवा नव तो धर्मता मांदी वहचिसे पाड़ी की ममाकुन इहुन मांदी केंचुता तो नी कि बपोड़े हेले केंचो इवे न मतलब पुंदाना चाहे माई तो अतने ते बच्चोड़ मंदोड़ देसी अनि परदेसी नव तो मांदी न चर्चा किया ना अने इतंग मांदी नुं वंका ना केंजा ना इच्छो पसंद किंदोड़ कि ओंडे बड़ांगे हेले के उड़ते पौलुस अयुपुस्ता नड्डुम निचित तुल ये अथेन लोड़िट अन्न हुड़ी तो ना कि इमट सब रीति ने देवता लड़ खूब माने क्यान वालड़ आंदिट बोल बिल्कुल साधारण रीति तल अपनो संदेश तुन शुरू क्या तो लई प्यारो भाईड़ अनि सेलाखनिट ये अथेन मुलुक तोड़ लोगोड़िट अनाहुड़ी तो ना कि इमट हरेक मादिंग ने पेन कुनु खूब माने क्यान वालड़ आंदिट पौलुस ना कहना ता मतलब इत मत्ता कि इमट सब खूब ज्यादा धार्मिक आंदिट नैन मावांग मडलिंग ने लैसोड़ लोग उड़लाई इत मादी जरूरी आंत की बोल ईसु मसीहा अपनो जीवन ते स्वीकार के वे इदेन तल की बोल अपनो खुद ता धार्मिक तत्वन छोड़े किसी रहे मायनो इत खूब बड़ा परेशानी आन प्रिय दोस्ता लोड़ी मा कुन खुशियाली ता खबर तुन अरे कुन उन्दे उन्दे लोग उड़ा करुम हांदा नहीं बाड़ी की बोल मसीहान बगैर कोई मात तोड़ाई उड़ इद्दे कारण तल पौलुस अथेंस मुलुक ते हत्तुल ओंडे अग्गा लोगोड़ा न डूमते खुशियाली ता खबर रोहतुल इग्गा हुड़ाट की पौलुस सभा तारो ते हेले हन्नुल पोलहुड़तुल की इग्गा तोड़ लोगोड़ खूब धार्मिक अयोड़ वोड़े लोगोड़ा न डूमते वोलहत्तुल बाड़ी की एक गवाना के अन्ना मीवा वल्ले संग पूजा क्या ना जगा कनु हुड़तो ना। यून पूजा क्या ना उन्दी जगा ते अन्ना हुड़तो ना की इहुन लिखे माता। अत देवतानी नल बदेन अमट पुन्नु मेले बदनी मठ हेले पुंजी पूजा क्या तोड़ अद्दन खबर अन्ना मी कौन सिया तो ना। परमेश्वर दुनिया तुन गड़े की तुल अने दुनिया ते बड़ांगे भी आंद अने बोड़े भी आंद बोले सब तुन बने की तुल बोल आगस तोल अने धरती तोल मालिक आंदोल बोल मानसा लोड़ा कई किनाल बने माता मंदिर ते हेले मनोल बोन मावा कई किनाल सेवा ये तना जरूरत हेले वो ना बड़ांगे भी कमी हेले आयो बोल सब लोगोड़ों जीवा अने दम अने सब भाई बड़ांगे सियातो सारो धरतीत परो मदानी नल बोल बोलुल दादा नल बने आदम नंग सारो जाते नंग बने की तोल अने बोड़ी नल वक्त ना अने मना ना मेड़ मर्याद ठहरे की तोल कि बोल इहुन उम्मीद किसी की बोल माकुन पुट्टानोल परमेश्वर तुन मिर्ची मिर्ची पुनिर तो भी बोल वोड़ुन वोड़ुन किसी माकना लक है ले आयोल प्यारो भैरित अनी सेलकनित इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्ने ना कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन ए वचन ता जरिया ते आशीष एन बरकत सेविल।
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780839993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780809993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com।